महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजर येतात तिच्या अंगार, दरबारा झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला, नाव त्याच अफजल खाने। या नाव त्याच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। मरहबा सुभानअल्लाह, कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत। त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटाला ई बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य छळछळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली। धाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये।
अशा वाघिणीचा त्योच्छावा, अशा वाघिणीचा त्योच्छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान। प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची,
शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची,
आणि त्यास नाही जाणीव शक्तीची,
त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची,
आणि करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी,
काही कल्पना युक्तीची, हजी
खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला,
भेटीसाठी छान उभारीला,
नक्षीदार शामियान्याला,
नक्षीदार शामियान्याला,
आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला,
खान डौलत डुलेत आला,
सय्यद पंडा त्याच्या संगतीला,
सय्यद पंडा त्याच्या संगतीला,
शिवबाच्या संगती महाला,
शिवबाच्या संगती महाला।
बरं का, जीवा महाला नावाचा डोंबारी होता, औ म्हणतात ना होता जीवा, म्हणून वाचला शिवा। शिवबाच्या संगती महाला,
शिवबाच्या संगती महाला,
राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, औ औ शिवाजी औ, हमारे गले लग जाओ आओ। खान हाक मारी तो हसरी,
खान हाक मारी तो हसरी,
रोकू न नजारा गहरी,
जिन्हा जीरा नजी जी जी, जिन्हा जीरा नजी जी जी, जिन्हा जीरा नजी जी जी जी।
आ
चेला नव्हता. राजा थोर पात त्याची ज्ञानी, राजा थोर पात त्याची ज्ञानी, चालची त्याची सावध भारी. चिरहा
खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला.
खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत वजय अंगाला, चिलखत वजय अंगाला.
खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं
पोटामंदी पिचव ठेकलाला, पोटामंदी पिचव ठेकलाला, वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला, टरा टरा फडलं पोटाला, टळा गेला खानाचा कोतळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी.
प्रतापगडचे युद्ध झाले.
सारे गेले पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट, पावने केला कृष्णेचा घाट.
अन लाविली गुलामीची हो वाट,
लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट.
अन मराठा शाहीचा मानला थाट, जी जी मराठा शाहीचा मान.